सहा रात्र घनदाट अंधाराची अथांग आवरण कुरुक्षेत्रभोवती लपेटू लागली. सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता. नाही म्हणायला त्या अंधाराला घटकाभर उजळून गेली ती दृश्यद्योतीच्या शांत आणि निशब्द किनाऱ्यावर तडतडत पेटणारी सत्यसेनाची चिता. सत्यसेन हा केवळ कर्णाच्या रथाचे वेग वागविणारा सारथी नव्हता, केवळ पत्नीचा बंधू नव्हता, नुसता कुरूंचा एकनिष्ठ सेवक नव्हता, तर कर्णाच्या राजकीय जीवनात अनिवार्य परिस्थितीमुळे धोक्यात आणणाऱ्या अनेक समर प्रसंगांच्या वेळी त्याला सावधानतेचे संकेत करणारा चौघडा होता, डोळस हितकर्ता होता. म्हणूनच स्वतःला हरवून तो सत्यसेनाच्या चितेकडे पाहत एकाकी होऊन दृष्टवतीच्या काठी बसला होता. अंधाराच्या काळकुट्ट हत्तीला एकलग चाटणाऱ्या सत्यसेनाच्या चितेतील पिवळसर अग्निज्वाला पाहताना त्याला प्रत्येक ज्वालेत सत्यसेनच दिसत होता. अपरात्री खांद्यावर घडा घेऊन गंगेच्या नीरव काठी गाठ पडलेला. कवचकुंडला दान करून अनेक मर्मभेदी अभिशापांची मरणप्राय अवजड गाठोडी पाठीशी मारून साक्षात तेजाची खाण असूनही केवळ अतिसामान्य जीण साहस जगत तो येथवर आला होता. हाती राखलेली शेवटची निर्वाणीची वैजयंती शक्तीही घटोत्कचावर फेकून तो आता पुरता रिकामा झाला होता, एकाकी झाला होता. पण या एकाकीपणातही त्याच्या उभारीच्या जातीवंत वीर मनाची साधना आणि सूर्य आराधना यांनी उजळून निघालेल्या दिव्य आत्मिक तेजाची एक अजोड आणि अशरण उर्मी त्याला सतत धैर्य देत आली होती. ही उर्मी हेच त्याचं संपूर्ण जीवन होतं. जेव्हा जेव्हा तो चापातून सुटलेल्या बाणासारखा झेपावत गेला तेव्हा तेव्हा या एकाच आत्मिक उर्मीच्या जोरावर. आपण कुठल्या तरी महान तेजाशी निगडित आहोत, आपल्या अंतरंगात सुप्तपणे काहीतरी दिव्य प्रेरणा देत आहे ही इतर कुणालाही न लाभलेली दुर्मिळ जाणीवेची तार त्याच्या जीवनाचं संगीत गुंफत आली होती. खरोखरच तो समजावून घ्यायला अतिशय अवघड होता. त्याच्या जीवनाचे दोन स्पष्ट भाग होते, सूर्यकेंद्राशी गूढ जाणीवेच्या सूक्ष्म धाग्यांनी निगडीत असलेला त्याचा उच्चात्मा आणि भोवतीच्या सामाजिक जगाशी दैनंदिन निगडीत असलेलं त्याचं शरीर आणि मन. कधी कधी या दोन भागांचं अतर्क्य असं अकल्पित मिश्रण होई, त्यातूनच त्याचं जीवन इतकं संघर्षमय, इतकं संभ्रमपूर्ण आणि पराकोटीचं गूढ आणि रहस्यमय वाटे. त्याचं सारथी सत्यसेन हाही आता कधी न संपणाऱ्या अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता. त्याला पूर्ण माहीत होतं की महारथ्याचं अर्ध अधिक यश हे त्याच्या कुशल सारथ्यावरच अवलंबून असतं. त्याचा नेहमीचा सारथी गेल्यामुळे आतापर्यंत पांडवांच्या चतुरुंग दलात मुक्तपणे भ्रमण करणारा व्याघ्र चर्मांकित अजय जैत्र रथ आता कुरुक्षेत्रावर साचलेल्या दलदलीत केव्हाही रुतून बसू शकला असता. शून्य मनानं डोळ्यांच्या पापण्याही न हलवता सत्यसेनाच्या लहलहणाऱ्या चितेकडे एकटक पाहत तो दृश्यद्योतीच्या नीरव किनारी एकटाच उभा होता. ग्लानी आल्यासारखा, बधीर, आत्मविस्तृत की इंद्रियातीत झाल्यासारखा, आपण होऊन क्षितिजाच्या सर्व दुसर कडा छेदून पार गेल्यासारखा. माझ्याशिवाय ते कुणालाच कळू शकत नव्हतं. मला पूर्ण माहीत होतं की त्याचा पराक्रम मोठा होता, त्याग मोठा होता, लोकप्रियता मोठी होती आणि या सर्वांहून त्याची सूर्य आराधना मोठी होती, त्याची साधनेनं लाभलेली शुचिता मोठी होती. पण पांचालीच्या धवल पावित्र्यावर त्यानं भर सभेत उडविलेल्या राळीत ते सर्व सर्व माखून गेलं होतं. सर्वजण म्हणत होते की दुर्योधनानंच कर्णाचं जीवन हे असं अनुकंपनीय केलं. पण कुणालाही माहीत नव्हतं की पांचालीमुळेच त्याचं जीवन खऱ्या अर्थानं अनुकंपनीय झालं होतं. मानवतेचा अवमान एक वेळ क्षम्य ठरू शकतो, पण ज्या स्त्रीच्या कुशीतून मानवता जन्म घेते त्या स्त्रीत्वाचा एवढा निघृण अवमान कधीच क्षम्य नसतो. ज्या समाजात आणि राष्ट्रात स्त्रीत्व लज्जित होतं तो समाज आणि ते राष्ट्र विनाशाच्या खोल गर्तेच्या काठावर आपसूक जाऊ शकतं. तरीही त्याच्या विक्रमाचं भय पांडवसेनेला आहे हेही मला ज्ञात होतं. कारण पांचालीच्या स्त्रीत्वाचा त्यानं केलेला अवमान राजमाता कुंतीदेवीच्या स्त्रीत्वाचा गौरव करून त्यानं काहीसा धुवून टाकला होता. कुंतीशी असलेलं स्वतःचं नातं त्यानं जगाला जर उघड करून सांगितलं असतं तर पांडव कौरवांविरुद्ध उभेच राहू शकले नसते. अगदी पांचालीच्या विटंबनेचा सूड घेण्यासाठी म्हणून सुद्धा ते कौरवांवर उठू शकले नसते. स्वतःच्या पुत्राचा जन्मताच अश्वनदीत त्याग करणाऱ्या त्या मातेच्या लौकिकाचा ती वैभवाच्या शिखरावर असताना खरा जर कोणी सांभाळ केला असेल तर तो कर्णानं, आणि तोही स्वतःची सर्व प्रकाराची शारीरिक मानसिक आणि आत्मिक कोंडी पत्करून. भरसभेत पांचालीची विटंबना करून ओढवून घेतलेलं पाप त्यानं कुंतीसारख्या महान स्त्रीचा गौरव या प्रकारे राखून अंशतः धुवून काढलं नव्हतं काय? हिरणमयीनं सांगितलेली पांचालीची कर्णाबद्दलची मोहकामना आणि दोन दोन महिन्यांची 6 जणांची वाटणी त्यानं वृषालीच्या तोंडून ऐकली नव्हती काय? तरीही तो कौरवांच्या पक्षाकडून समजून उमजून सम्रांगणात उतरला होता, प्राणाचं मोल देणार होता. एका अर्थानं हा पांचालीचा विशेष प्रकाराचा गौरव नव्हता काय? आणि म्हणूनच मी जाणून होतो की अशा या कर्णाचं शौर्य पांडवांना या स्थितीतही भीतीदायक होतं. काहीसा निर्धार करून कर्ण पाषाणावरून उठला. अंधारातून न दिसणाऱ्या पूर्व क्षितिजाकडे त्यानं उगाच लवभर एकटक पाहिलं. एक दीर्घ निश्वास सोडून तो आपल्या शिबिराकडे शांतपणे निद्राधीन होण्यासाठी वळला. इतक्यात
दादा
अशी एक हृदय थरकवणारी आर्तकिंकाळी तृषद्वतीच्या पात्रासह सभोवतीच्या सघन अंधाराला चराचर चिरत गेली. ती ऐकून सत्यसेनाच्या चितीतील ज्वाला सुद्धा क्षणकाल थरथरल्या. ती वृषाली होती, सत्यसेनाची बहीण, कर्णाची पत्नी. सत्यसेन पडल्याची वार्ता अश्वसाद पाठवून अश्वत्थाम्यानं तिला हस्तिनापुरात कळविली होती. ती ऐकताच कुणाचीही वाट न पाहता सारथ्य कर्मात निपुण असलेली ती सारथी स्त्री आपल्या बंधूच्या या अंत्यदर्शनासाठी बांध फुटलेल्या नदीसारखी स्वतःच रथ घेऊन सुसाटपणे हस्तिनापुरावरून निघाली होती. अंगावरचं वस्त्र पेटल्यासारखी ती सत्यसेनाच्या पेटत्या चितेकडे सुसाट धावत होती. तिला न पाहताही तिच्या केवळ किंकाळीवरूनच तिला सहज ओळखलेल्या कर्णाचं स्मृतीचं सरोवर एकदम उसळलं गेलं असावं. एकच एक विचाराचा भोवरा त्याच्या मस्तकात आवर्त घेत भ्रमण करीत असावा. सूतपुत्र, सूतपुत्र, त्याचा बोलचलपणा, निशब्द निस्तब्धपणा, सर्व सर्व तिला पाहताच क्षणात कुठच्या कुठं दूर पळालं. आवेगानं पुढं होत सुसाट धावणाऱ्या आपल्या भानरहित प्रिय पत्नीला त्यानं आपल्या भक्कम बाहूंच्या बळकट कवेत घेतलं. कितीतरी विविध भावनांची थरथर त्या मिठीत सामावली होती. अंगराज, अंगराज, असं म्हणत ती आपलं कुंभासारखं गोल मुख त्याच्या विशाल छातीवर थडाथड आपटू लागली. खऱ्या अर्थानं ती कर्णपत्नी होती, कुटुंब वत्सल होती, प्रेमळ होती, इतरांसाठी तळमळणारी होती, त्यागी होती. श्रमशांत झालेलं मस्तक तिनं त्याच्या विशाल छातीवर विसावलं. त्यांचं ते विचित्र मानसिक अवस्थेतील गाढ आलिंगन पाहायला भोवतीच्या काळ्या कुट्ट अंधाराले डोळे फुटले होते. दृश्यद्वतीच्या संथ लाटाही उसळत होत्या. कुरुक्षेत्राचं सम्रांगण सजग होत होतं. तरी तो मात्र काहीच बोलत नव्हता. तिच्या टपोऱ्या डोळ्यातून पाझरणारी अश्रूंची संततधार त्याच्या थंड पडलेल्या शांत झालेल्या क्षितिजावर गेलेल्या मनाला पुन्हा पुन्हा पेटवीत होती. चितेच्या ज्वालात क्षणकाल तळपून पुन्हा अदृश्य होणारे त्या दोघांचे गदेच्या शिरोभागासारखे गोलच गोल चेहरे एकच एक झाले होते. एकमेकात विरून गेले होते, लय पावले होते, एकरूपच झाले होते. त्याच्या थडाथड उडणाऱ्या रक्तमय धमन्यांचं स्पंदन तिला अबोध सांत्वन देत असावं. उद्या एकतर अर्जुन या सर्वोदार कुरुक्षेत्राला कायमचा कवटाळील, नाहीतर तुझा पती सूर्यबिंबाचं सुयोग्य सन्मार्ग स्वीकारील. जीवनभराची निर्लोभ साथ देणाऱ्या आपल्या प्रिय पत्नीला आपल्या जैत्ररथात बसवून त्यानं स्वतः हस्तिनापुरातील कुरूंच्या राजकक्षावर पोहोचत केलं. 7. वाड्यातून बाहेर पडता पडता तो चौकातील पेंगुळणाऱ्या राजहंसांकडे मात्र पाहायला चुकला नाही. पलित्यांच्या धूसर प्रकाशात त्या तलावात पडलेली त्या ऐटदार राजपक्ष्यांची लांबट प्रतिबिंब पाण्यात खळखळ माजवून विरवून टाकावीत असं त्याला वाटलं. झटकन हातातील पुष्कराज मणी धारण करणारी अंगठी काढून त्यानं ती तलावात फेकली. बिंब थरारली, पडछाया हेलावल्या, पेंगुळलेले ते पक्षी क्षणात घाबरून जागे झाले. इतस्तता पायांची वल्ली मारू लागले, तलावात लाटा निर्माण करू लागले. त्यांच्या धावपळीकडे पाहताना तो क्षणभर स्वतःशीच हसला. झपाझप पावलं उचलीत शिबिराकडे येण्यासाठी कुरूंच्या त्या भव्य राजकक्षाच्या प्रकाराचं प्राचीन महाद्वार ओलांडू लागला. महाद्वारात क्षणकाल थांबून त्यानं ऋषालीच्या कक्षावर दृष्टी टाकली. एका गवाक्षात त्याच्या सर्वात लहान पुत्राला वृषकेतूला घेऊन ऋषाली उभी होती. तो एकटाच कर्णपुत्र युद्धाच्या वणव्यापासून दूर हस्तिनापुरात होता. आपला हात उंचवावा म्हणून त्यानं क्षणकाल चाळवा चाळव केली आणि राजवाड्यासमोरच्या शुभ्रवर्णी आणि एकलग सलग वर चढत गेलेल्या पायदंड्यांवर एकवार दृष्टी खिळवून त्यानं हात न उंचावताच महाद्वार ओलांडलं. निग्रहानं आणि अबोध निर्धारानं सरोवरातून बाहेर पडणाऱ्या हत्तीसारखा तो राजवाड्याबाहेर आला. मनात निग्रह बांधून, उंबरठ्यात नाती टाकून, मध्यान्ह रात्रीनंतर तो आपला रथ घेऊन आपल्या शिबिरासमोर कुरुक्षेत्रावर आला. त्याच्या शिबिराच्या दारात उत्कंठेने वाट पाहत दुर्धन उभाच होता. आपला उद्याचा सेनापती चंपानगरीला तर गेला नाही ना या शंकेनं दुर्धन त्रस्त झाला. पण कर्णाला समोर पाहताच त्याचं मुख पुन्हा उजळून गेलं. शिबिराच्या दारातून बाणासारखा पुढं सरसावत त्यानं स्वतःच कर्णाच्या रथाचे घोडे थोपविण्यासाठी त्याच्या वायुजिताच्या पाठीवरील पालनाची कातडी गुंफण आपल्या भक्कम मुठीत पकडली. धापावणारे घोडे थांबले, फेस पाझरू लागला, उष्ण निश्वास विरू लागले. त्याला रथातून खाली उतरण्याएवढी उसंत न देता दुर्धनानं त्याला पुढं होत विचारलं.
अंगराज, तुझा सत्यसेन पडला, उद्या तुझ्या रथाच्या सारथ्याचं काय?
दुर्धनाचं धारदार नाक पलित्याच्या धूसर प्रकाशातही स्पष्टपणे तरारलेलं दिसत होतं. युवराजा, मला एक कुशल असा प्रामाणिक सारथी दे, म्हणजे उद्या माझा रथ वाऱ्याचाही गर्व हरण करणाऱ्या गतीनं सम्रांगणावर स्वैर धावताना तुला दिसेल.
कुशल सारथी, प्रामाणिक सारथी, आपल्या निरुंद उबऱ्या कपाळावर आठ्यांची रांगोळी रेखीत डाव्या गुबगुबीत उजव्या हाताची वळलेली भक्कम मूठ 2-3 वेळा थडाथड आपटत दुर्धन विचारमग्न झाला. त्याच्या आठ्यांच्या जाड पन्हाळीत घामाचे पाठ दाटले होते. वक्रनी जाड भोया अधिकच वक्र झाल्या. पलित्यांच्या तांबसर पिवळट प्रकाशात त्याचं रक्तवर्णी मुख अधिकच उग्र दिसत होतं, भेसूर दिसत होत. घारे टपोरे डोळे भवितव्याचा वेध घेण्यासाठी संकुचित होऊन मेंदूचे काने कोपरे धुंडाळीत होते. त्याच्या निग्रही चरेवर सुद्धा सूक्ष्मपणे पाहणाऱ्याला चिंतेची काळी छटा स्पष्ट जाणवली असती. कर्णाच्या रथाचं सारथ्य कुठल्या समर्थ योद्ध्याच्या हाती द्यावं या एकाच विचारात तो आपली असंख्य वळणं घेत आलेली जीवननौकाही पार विसरून गेला होता.
त्याच्या भक्कम बाहूवरून नेहमी घरंगळून पाहणारं तलम विनेचं उंची राजवस्त्र कुरूंचं मौल्यवान उत्तरीय घरंगळून केव्हाच खाली पडलं. नेहमीसारखा भक्कम झटका देऊन ते सावरण्याचं भानही त्याला राहिलं नव्हतं. ते दोघेही क्षणकाल शांतच उभे राहिले, कुरूंच्या राजकक्षातील पाषाणमूर्तीसारखे.
अंगराज, खेद मानणार नसशील तर असा एकच योद्धा मला सुचवावा असा वाटतो, जो आज सर्व दृष्टींनी तुझ्या रथाचं सारथ्य करण्यासाठी एकटाच योग्य आहे.
दुर्योधनाची पाषाणमूर्ती बोलकी झाली.
कोणता?
कर्णानं शिरावरचा मुकुट आणि अवजड लोहत्रानं काढून ते तपकात ठेवलं. त्याचे कुरल दाट सोनेरी केश शरदातल्या पक्ष्यांसारखे विमुक्त विखुरले. बरगतचं मानेला लोहत्राण ठेवताना तीच मोहक वळी पडली.
मद्रराज शल्य.
दुर्योधनानं आपला बळकट उजवा हात त्याच्या विशाल खांद्यावर चढविला.
शल्य राजा, तू विसरतोस की शल्य हा पांडवांचा मामा आहे, राजमाता माद्रीदेवींचा सख्खा बंधू आहे. हे युद्ध द्यूतातून निर्माण झालं असलं तरी या निर्वाणीच्या वेळी तू द्यूताचं युद्ध आता पुन्हा खेळू नकोस.
त्यानं आपले कानांकडे निमुळते होत गेलेले निळे डोळे ताणले. सोनेरी कपाळावर आठ्यांचे वेग आखडले.
कर्ण, शल्याला या युद्धापूर्वीच मी सर्व राजांहून वेगळी अशी मानाची वागणूक दिलेली आहे. मद्र देशाहून तो कुरुक्षेत्राकडे जायला निघाला होता ते वास्तविक पांडवांना मिळावं म्हणूनच, पण जागजागी त्याच्या मार्गावर वेशी उभारून राजदूत ठेवून त्याला बहुमोल देणग्या देऊन मी त्याला आपल्या पक्षाकडे वळवून घेतलं आहे. युद्धात कुरूंशी एकनिष्ठ राहण्याची त्यानं मर्दिनीची प्रतिज्ञा घेतली आहे. गेले 16 दिवस तो प्राणपणानं निष्ठेनं आपल्यासाठी लढला आहे. वारंवार भीमाला अंगावर घेऊन त्यानं अनेकांना आपलं समर्थ संरक्षण दिलं आहे. विश्वास ठेव, शल्य आता कधीच मागं परतणार नाही. क्षत्रिय पश्चाताप करीत नसतात, परतत नसतात, प्रसंग पडल्यास पावन होण्यासाठी मृत्यूलाही कवटाळतात. तुला माहीतच आहे, नाती ही सामान्यांसाठी असतात, राजांच्यासाठी निराळीच नाती असतात. ती असतात वचन, एकनिष्ठा, रणांगण.
त्यानं कर्णाच्या उत्तराची वाटही न पाहता एक जोरदार टाळी दिली. क्षणातच प्रभंजन शिबिरात घुसला.
प्रभंजन, जा मद्रराज शल्य महाराजांना पाचारण कर.
त्यानं शल्याच्या शिबिराच्या दिशेनं बोट उंचावले. क्षणातच शल्य त्या दोघांसमोर उभा ठाकला. त्याची अपेक्षा होती की एकटा दुर्धन शिबिरात असेल, फार तर अश्वत्थामा असेल, शकुनी असेल, पण समोर कर्णाला पाहताच त्याच्या कपाळावर आठ्या चढल्या. त्याला काहीच माहीत नव्हतं की कर्ण खऱ्या अर्थानं त्याचा कोण होता ते. शिवाय दिग्विजयातील कर्णानं त्यांची केलेली जीवघेणी होलपटही तो विसरला नव्हता. त्याच्याकडे उपहासानं पाहून शल्यानं उत्तरीयाचा शेव उगाच झटकला. त्या सूर्यपुत्राला शल्याच्या त्या दांभिक क्षत्रियत्वाचा राग वाटला नाही, तिरस्कार वाटला नाही, खेदही वाटला नाही. तो अचल होता, स्तब्ध होता.
मद्रराज, एका महत्वाच्या निर्णयासाठी मी तुम्हाला या अवेळी पाचारण केलंय.
दुर्योधनानं दाटलेली कोंडी फोडली. कोणता निर्णय कौरवराज? शल्यानं कर्णाकडे पाठ फिरवीत आपले डोळे दुर्योधनावर रोखले.
उद्याच्या दिवसाचं सर्व यश आता केवळ तुमच्याच हाती आहे.
घारे डोळे रोखत दुर्योधनानं शल्याला घेरलं.
माझ्या?
ते कसं काय?
शल्यानं बोलण्याचा रोख न कळल्यामुळे आठ्या वाढवीत विचारलं.
मद्रराज, उद्या कुरूंच्या सेनापतीच्या महारथाचं सारथ्य केवळ तुम्हीच करू शकता.
दुर्योधनानं बळकट हात शल्याच्या खांद्यावर चढविला आणि त्याच्या मनाचा अंत घेण्यासाठी त्याच्यावर घारे डोळे रोखले.
युवराजा, ही दोनच अक्षर मोठ्यानं उच्चारून शल्य क्षणभर शांत झाला.
क्षणात कर्णाकडे तोंड वळवून तो सारथ्यानं घोड्याच्या शेपटीतील विरूप दिसणारे केश तटातट उपसावेत असे शब्द ओतू लागला.
या सूतपुत्रानं माझ्यावर सोडू घेण्याचा हा एवढा घोर आणि नीच मार्ग तुला शेवटी सुचविला की काय? पांडवांवर न गोविता आलेला प्रतिशोध तो तुझ्या मध्यस्थीनं आता माझ्यावर उगव पाहतोय काय?
कौरवश्रेष्ठा, एका सारथ्याच्या रथात सारथ्य करायला तू एका उच्च कुलस्थ क्षत्रियाला सांगतो आहेस? अरे, ज्यानं आमच्या रथाचे घोडे वागवावेत त्यांना अश्वखाद्य चारावं, त्याच्या घोड्यांचे वेग मी हाती घेऊ? आम्ही असताना तू याला सेनापती केलंस हेच मुळात चूक आहे, अवास्तव आहे.
शल्य कडाडला, तरीही तो राधेय स्तब्ध होता, अविचल होता. जाळीदार गवाक्षातून एकटक बाहेरच्या अंधाराकडे पाहत होता.
मद्रराज, ज्या कुरूंच्या वतीनं लढण्यासाठी तुम्ही आज आला आहात, त्या कुरूंनी अंगराज कर्णाला क्षत्रियत्वाचा बहुमान सर्व नगरजनांसमोर एकमुखानं अर्पण केला आहे. राज्याभिषेक करून त्यांना सेनापतीपद दिलंय. शिवाय कुरूंच्या वतीनं लढण्यासाठी आलेले सर्व राजे दिग्विजय अंगराजांचे मांडलिक आहेत हे विसरू नका. मला संधी आणि सत्ता असती तर अंगराज कर्ण पहिल्याच दिवशी कुरूंचा सेनापती झालेला तुम्हाला दिसला असता. मला स्वतःला सारथ्य कर्म कुशलतेनं करता आलं असतं तर मीच त्याच्या रथाचे घोडे आनंदानं आरोळ्या देत वागविले असते. निर्णय तुमच्या हाती आहे. कुरूंचा ज्येष्ठ युवराज म्हणून लक्ष लक्ष योद्ध्यांच्या प्राणांशी निगडीत अशा तुमच्या सारथ्य कलेला माझं या निर्वाणीच्या वेळी हे आव्हान आहे.
दुर्योधनानं शेवटचा गदेचा हात फिरविला. उफाळलेला शल्य क्षणात विचारमग्न झाला. कर्णाच्या निमुळत्या पायांकडे एकटक पाहू लागला, डोळे बारीक करू लागला,
कपाळावर आठ्यांची जाळी विणू लागला आणि थोड्या वेळानं विचारपूर्वक म्हणाला, कौरवराज, मी तयार आहे.
शिबिराबाहेर पडताना शल्यानं आपल्या उत्तरीयाचा शेव उपहासानं उडविला नाही. तो बाहेर जाताच दुर्योधनानं आवेगानं पुढं होत कर्णाचे पुष्ट दंड आपल्या हातात धरले.
अंगराज, अंगराज, जे पितामहांना शक्य झालं नाही, गुरुद्रोणांना शक्य झालं नाही, ते तूच उद्या शक्य करू शकशील. तुला आठवतोय, आठवतोय तुला वासंतिक आखाड्यातल्या नीलकमलांच्या माळेखाली चिरडला गेलेला धनुर्धर कर्ण? आठवतोय तुला कांपिल्य नगरातील स्वयंवर मंडपातील तलावात काळं पडलेल्या मुखाचं प्रतिबिंब पाहणारा वीर कर्ण? आठवतोय, आठवतोय सुदामांच्या चितेचा गंगेकाठचा भडका तुला? आठवतोय शोणाच्या शिरस्त्राणाचा भुगा? आठवतोय ना तुला पितामह, गुरुद्रोण, शोण आणि सत्यसेन यांच्या तडफत्या पराक्रमाचा आक्रोश? अंगराज, अंगराज, उद्या अर्जुनाच्या धनुष्याची प्रत्यंचा अशी तुटली पाहिजे की प्रत्यक्ष तिच्या तुटल्या बंधाचा विळखाच पाशासारखा अर्जुनाच्या निळ्या गळ्याभोवती करकचून आवळला गेला पाहिजे. त्याच्या रथावरच्या निळ्या सारथ्याला कळताही कामा नये की अर्जुन काळा निळा होऊन एकाकी कसा कोसळला. बोल अंगराज, बोल.
त्याने त्याचे दंड गदागदा हलविले. त्याचे घारे डोळे कर्णाच्या विशाल कपाळावर आपलं भविष्य वाचण्यासाठी भिरभिरत होते.
कौरवश्रेष्ठा, तुला विजय मिळवून देण्यासाठी मी प्राणही पणाला लावीन. जा, पण भोवतीच्या नगरातील याचकांना उद्या मुक्तदान मिळेल अशी दवंडी फिरव.
त्यानं दुर्योधनाला धैर्य दिलं. घरंगळलेलं उत्तरीय आनंदानं पुन्हा सावरून त्याची पिळदार पुष्ट दंड थोपटून दुर्योधन त्याच्या शिबिरातून बाहेर पडला. भोवतीच्या पलित्यातील एक पलिता हाती घेऊन प्रभंजन त्याला मार्ग दाखवू लागला. दोघांच्याही आकृत्या दुर्योधनाच्या शिबिरात शिरून लय पावल्या. 16व्या दिवसाची शुद्ध द्वितीयेची रात्र उद्याच्या पोटात काय आहे याचा कानोसा घेत मांडीवरच्या कुरुक्षेत्राला झोपविण्यासाठी दृषद्वतीच्या काठच्या थंड वायूचे हात करून त्याला थोपटीत होती. तरी कुरुक्षेत्राला झोप काही येत नव्हती, येणार नव्हती. दूतानं सर्व इतिवृत्तांत धावत येऊन आम्हाला निवेदन केला. तो ऐकताना कुणीतरी एक हास्यास्पद कल्पना मांडली.
मद्रराज शल्याच्या पांडवांशी असलेल्या नात्याच्या रेशमी धाग्यांची आठवण देऊन फोडण्यासाठी नकुल सहदेवांना त्यांच्या शिबिरात पाठवावं. ते शक्य झालं नाही तर निदान शल्याला असं सुचविलं जावं की उद्याच्या युद्धात सारथ्य करताना कर्णाला मर्मभेदी बोलून शल्यानं वारंवार त्याच्या हीन कुलाची त्याला जाणीव करून देऊन कर्णाचा तेजोभंग तरी करावा. किती विचित्र कल्पना होती ही. ती मांडणाऱ्यांना याची जाणीवही नव्हती की शल्यासारखा मानी राजा आपला धवल क्षत्रियत्वाला कलंक लावणारं असं काही कृत्य करण्यास कधी तयार झाला नसता. अगदी नात्याच्या लोभापोटी सुद्धा तसं त्याला वाटलं असतं तर 16 दिवस सतत गर्जणाऱ्या घुमणाऱ्या युद्धात त्यानं कौरवांचा केव्हाच विश्वासघात केला असता. कौरवांकडून लढणं त्याला मान्य झालं नसतं तर आपलं विशाल सैन्य घेऊन तडक तो पुन्हा मद्रदेशाला माघारी निघून गेला नसता काय. आजोर युद्धात वीरांना एक वेळ क्षम्य असलेलं क्रौर्य दिसलं होतं, विश्वासघात नव्हे. आणि शल्यानं खूप मनात आणलं असतं तरी कर्णाचा तेजोभंग होणं कधीतरी शक्य होतं काय. आपल्या जन्मदात्या मातेकडून पांडवांशी आपलं कोणतं नातं आहे हे ऐकूनही कौरवांच्या बाजूनच लढण्यासाठी जो सम्रांगणात उतरला होता तो कर्ण आता काहीही झालं तरी अधिक संहारकच ठरणार होता. मरणाच्या दारातील पितामह भीष्मांनी सांगितलेला सल्ला ज्यानं वचनपूर्ततेसाठी कवच कुंडलांसारखा क्षणात दूर सारला होता तो कर्ण आता आपण सूर्यपुत्र आहोत हे त्याला कळल्यावर शल्यासारख्याकडून कसा काय तेजोहीन होणार होता. तसं काही शक्यच नव्हतं. शल्याकडून आणि कर्णाकडूनही. मी सर्वांना शांतपणे झोपी जायला सांगितलं. मला माहीत होतं अमावस्या संपली असली तरी आता येणाऱ्या रात्री अधिक अंधाऱ्या होत्या. युद्धाचा 17वा दिवस उजाडला. शुद्ध तृतीयेचा दिवस होता तो. दोन्ही पक्षांकडील सैन्यसंख्या आता अर्ध्याहून अधिक कमी झाली होती. अनेक शिबिरं आत योद्धे नसल्यामुळे तशीच सुनी होती, घोडे काढलेल्या अश्वशालेसारखी. पहाटेच्या संध्याप्रकाशात कौरवांचा सेनापती झालेला तो पहिलाच पांडव. कर्ण किल्ला नावानं गेले 16 दिवस त्याची सैन्याची हालचालींच्या टेहळणीची जागा म्हणून सर्व परिचित झालेल्या टेकडी वजा किल्ल्यावर उभा राहिला. ती सर्व टेकडी दवंडी दिली गेलेली असल्यामुळे कुरुक्षेत्राभोवतीच्या नगरातील याचकांनी घेरली होती. निरनिराळ्या आकारांची सुवर्णतपक, हिरे, माणक, वैदुर्य, मोती, प्रवाळ यांनी काठोकाठ भरून त्यांच्या सभोवती मांडली होती. दिग्विजयात मिळविलेली अलोट संपत्तीतील उरला सुरला धनभागही तो आज मुक्त हस्तानं सर्वांना दान करणार होता. त्याच्या मस्तकावर माझ्या मुकुटाच्या आकाराचाच मुकुट होता. मनगटात निशिगंधाच्या माला होत्या. राजपुरोहितानं सुचविलेल्या पहाटेचा सुमुहूर्त येताच त्यांना आपले गुलाबी तळवे हिरे माणकांच्या ठासून भरलेल्या तपकात खुपसले. मुठी भरभरून तो समोर येणाऱ्या प्रत्येक याचकाला दान करून पुन्हा दोन्ही हात जोडून विनयानं वंदन करीत होता. त्याचं जे मस्तक जरासंधासमोर नमलं नव्हतं, शल्य, शीघ्र, रुक्मरथ या मानी राजांसमोर नमलं नव्हतं, विक्रमी पांडवांसमोर नमलं नव्हतं, एखाद दुसरा प्रसंग सोडून कधी माझ्यासमोरही नमलं नव्हतं. कसोटीचा प्रसंग येताच जमदग्निपुत्र परशुरामासमोरही नमलं नव्हतं. तेच पुष्ट गोल हिरण्यवर्णी सूर्यफुलासारखं मस्तक तो कानटोप्या घातलेल्या कृष याचकांसमोर मात्र प्रत्येक वेळी आदरानं नमवीत होता. का, कशासाठी, मी ते समजू शकत होतो. कारण सामान्यांच्या निर्लेप शुभेच्छा कोणत्याही आशीर्वादापेक्षा अधिक श्रेष्ठ असतात. तो आता सामान्यांचे आशीर्वाद घेत होता, एक अशरण योद्धा म्हणून. त्याचं दानसत्र पूर्ण होत आलं तरी नेहमीसारखा सूर्यकिरणांच्या सोनेरी प्राजक्त फुलांचा सडा काही कुरुक्षेत्रावर पडला नाही. आकाशाचं निळं छत पांढरट भुरक्या ढगांनी झाकाळलं होतं. नेहमी सूर्योदयाबरोबर चित्रविचित्र आवाजांचा कलकलाट करणारे कुरुक्षेत्राभोवती उभ्या असलेल्या कदंब, किकर, मधुक, किंशुक या हिरव्या डेरेदार वृक्षांवरचे पक्षीगण उगाच चोचीतल्या चोचीत घुमत होते. एरवी सूर्योदयाबरोबरची तरतरणारी कुरुक्षेत्रावरची जाड तृणपाती माना टाकून तशीच अर्धवट झोपल्यासारखी मलूल होती. त्यांच्यावरचे शारदीय दौबिंदू चमकत नव्हते, चमकणार नव्हते, कारण वातावरण कुंद होतं.